चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संजीवनी कारखाना सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणार परिणाम, माजी मंत्री यांचे म्हणणे। गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याचा वाद वाढतच आहे। पूर्व PWD मंत्री आणि आमदार सुदीन ढवळीकर यांनी सांगितले की 1500 ऊस शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी संजीवनी कारखाना सुरू ठेवण्यासाठी वार्षिक 5 करोड रुपये खर्च करणे सरकारसाठी फार मोठी गोष्ट नाही। याबाबत सरकारने अजून काहीही निर्णय घेतलेला नाही ही खरी खंत आहे। ते म्हणाले, 2020-21 मध्ये जर साखर कारखान्याने गाळप केले नाही तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होऊन त्यांचे नुकसान होऊ शकते। ते म्हणाले, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन साखर कारखान्यांची स्थापना केली आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सोडून माझ्यासह सर्व मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी साखर कारखाना चांगल्या तऱ्हेने सुरू होण्यासाठी योगदान दिले आहे। 2012 तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने साखर कारखान्याच्या पुनरुद्धारासाठी 5 करोड रुपयांचे बजेट मंजूर केले होते। पण जे आमदार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतात त्यांना शेतकऱ्यांच्या या अडचणींची जाणीव कधीच झाली नाही असे खेदाने म्हणावे लागेल।